योहानाचे शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. येशू जैतुनाच्या डोंगरावर गेला, नंतर पहाटेच तो पुन्हा परमेश्वराच्या भवनात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. तेव्हा व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्यभागी उभे करून ते त्यास म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रास्त आम्हास अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावी, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्यास दोष लावायला आपण काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहणे करता, ते असे म्हणाले. पण येशू खाली ओनवून आपल्या बोटाने जमिनीवर काही लिहू लागला आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओनून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो सरळ शेवटल्या मनुष्यापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्यभागी उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, मुली, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवणार नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मी देखील तुला दोषी ठरवित नाही, जा, यापुढे पाप करू नको. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. यावरून परुषी त्यास म्हणाले, तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी स्वतःविषयी साक्ष दिली ती माझी साक्ष खरी आहे, कारण मी कुठून आलो आणि कोठे जाणार हे मला माहीत आहे. पण मी कुठून आलो आणि कोठे जाणार हे तुम्हास माहीत नाही. तुम्ही देहावासून न्याय करता, मी कोणाचा न्याय करीत नाही. तुम्ही देहानुसार न्याय करता, मी कोणाचा न्याय करीत नाही. आणि जरी मी कोणाचा न्याय करतो तरी माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तो सुद्धा आहे. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की दोघा मनुष्यांनी साक्ष खरी आहे. मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले आहे तो सुद्धा माझ्याविषयी साक्ष देतो. ह्यावरून ते त्यास म्हणाले, तुमचा पिता कोठे आहे? येशूने उत्तर दिले, तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. तो परमेश्वराच्या भावना शिकवित असताही वचने जमादार खाण्यात बोलला, पण कुणीही त्याच्यावर हात टाकले नाही, कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती. पुन्हा तो त्यांना म्हणाला, मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल. मी जेथे जातो तिकडे तुम्ही येऊ शकत नाही. यावर यहुदी म्हणाले, हा आत्महत्या करणार काय? कारण हा म्हणतो की मी जाईन तिथे तुम्हास येता येणार नाही. तो त्यांना म्हणाला, तुम्ही खालच्या आहात, मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहात, मी या जगाचा नाही. म्हणून मी तुम्हास सांगितले की तुम्ही तुमच्या पापात मराल, कारण मी तो आहे. असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपापल्या पापात मराल. ह्यावरून ते त्यास म्हणाले, तू कोण आहेस? येशू त्यांना म्हणाला, पहिल्यापासून तुम्हा जे सांगत आलो तेच नाही का? मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलावायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, पण ज्याने मला पाठविले तो खरा आहे. ज्या गोष्टी मी त्यांच्याकडून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो. तो त्यांच्याशी पित्याविषयी बोलत होता हे त्यांना कळले नाही. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही जेव्हा मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हास हे कळेल की तो मी आहे, आणि मी स्वतः काही करत नाही तर पित्याने मला सांगितल्याप्रमाणे मी हे करतो. ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण मी नेहमी त्यास आवडणाऱ्या गोष्टी करतो. येशू हे बोलत असता पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करीन. त्याने त्यास उत्तर दिले, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत आणि कधीही कोणाचे दास झालो नाही. तुम्ही आम्हास कसे म्हणता की तुम्ही स्वतंत्र केले जाल? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास सर्व काळ राहत नाही, पुत्र सर्व काळ घरात राहत. म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही खरोखर बंधनमुक्त व्हाल. मी जाणतो की तुम्ही अब्रामाचे वंशज आहात, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही. म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता. त्याने त्यास उत्तर दिले, अब्राम आमचा पिता आहे. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही अब्रामाची मुले आहात तर अब्रामाची कृत्य कराल. त्यांनी त्यास उत्तर दिले, अब्राम आमचा पिता आहे. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही अब्रामाची मुले आहात तर अब्रामाची कृत्य कराल. परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हास सांगितले त्या मनुष्यास, म्हणजे मला, तुम्ही आता ठार मारायला पाहता. अब्रामाने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याच्या कृत्य करता. ते त्यास म्हणाले, आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही, आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे. येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो. मी स्वतः होऊन आलो नाही तर त्याने मला पाठवले. तुम्ही माझे बोलणे का समजत नाही? याचे कारण हेच की तुमच्याकडून माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनाप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्यघात करणारा होता आणि तो सत्यात टिकत नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे. पण मी तुम्हास खरे सांगतो, म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यातला कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही? देवापासून असणारा देवाची वचने ऐकतो, तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही. यहुद्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हास भूत लागले आहे. हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही? येशूने त्यांना उत्तर दिले, मला भूत लागले नाही, तर मी आपल्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता. मी स्वतःचे गौरव करू पाहत नाही, ते पाहणारा व न्यायनिवाडा करणारा आहेच. मी तुम्हास खरे सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्यास मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. यहुदी लोक त्यास म्हणाले, आता आम्हास कळले की तुम्हास भूत लागले आहे. आब्राम मरण पावला आणि संदेष्टही मरण पावले, आणि तुम्ही म्हणता की कोणी माझे वचन पाळील तर तो कधी मरण अनुभवणार नाही. आमचा पिता आब्राम मरण पावला त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय? आणि संदेष्टही मरण पावले, तुम्ही स्वतःला काय समजता? येशूने उत्तर दिले, मी स्वतःचे गौरव केले तर माझे गौरव काहीच नाही. माझे गौरव करणारा माझा स्वर्गीय पिता आहे. तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता, तरी तुम्ही त्यास ओळखले नाही. मी त्यास ओळखतो आणि मी त्यास ओळखत नाही असे जर मी म्हणेल तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. पण मी त्यास ओळखतो आणि त्याचे वचन पाळतो. माझा दिवस बघायला तुमचा पिता आब्राम उल्लसित झाला. तो त्याने पाहिला व त्यास आनंद झाला. यहुदी त्यास म्हणाले, तुम्हास अजून 50 वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही आब्रामाला पाहिले आहे काय? येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास खरे खरे सांगतो, आब्रामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. यावरून त्यांनी त्यास मारायला दगड उचलले, पण येशू परमेश्वराच्या भवनातून गुप्तपणे निघून गेला.